नमस्कार, वेलकम टू ऑडियो पोथी समर्थ बोध सीजन 1 चैप्टर 5। चौथ्या अध्यायात आपण मंगलाचरणाचा श्लोक समजावून घेतला। आपण हेही पाहिले की रामदास स्वामी कुठल्याही महत्वाच्या कार्याचा आरंभ भगवंताच्या अधिष्ठानानेच करीत आणि यामुळेच परमेश्वराच्या भरभरून मिळालेल्या कृपा आशीर्वादामुळेच त्यांना आपल्या प्रत्येक कार्यात भरघोस असे यश मिळाले। आपले स्वामी समर्थ हे परब्रह्म स्वरूप आहे। सर्व देवी देवता त्यांच्यात सामावलेल्या आहेत। अनन्य अशा श्रद्धावान भक्तांना त्यांना जे रूप आवडत, जे रूप भावत, त्या इष्ट देवतेच्या रूपात, भक्तांच्या आराध्याच्या रूपात स्वामी आपल्या प्रिय भक्तांसमोर प्रकट झाले आहे। हव्या त्या रूपात दर्शन देऊन त्यांनी निष्ठावान भक्तांना धन्य केले आहे, याचे अनेक दाखले आहेत। स्वामी ओंकार स्वरूप गणेश आहे, शारदा अन्नपूर्णा लक्ष्मी दुर्गा ही देवी मातेची विविध रूपे ही त्यांचीच। तेच विठ्ठल आहे, शिवशंकर ही तेच, दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती ही त्यांचीच रूपे, कृष्ण तेच, राम तेच आणि राम भक्त हनुमान ही तेच आहे। असं सर्व असून तरी सुद्धा लौकिकात देवाच्या अधिष्ठानाची गरज त्याने आपल्या कृतीतून नेहमीच दाखवून दिली आहे। भगवद्गीतेतल्या कर्मयोगात कृष्णाने अर्जुनाला कर्माचं महात्म्य सांगताना असं सांगितलंय की श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतो तसेच सामान्य जनही आचरण करतात। श्रेष्ठ जे प्रमाण ठरवतात ते लोक अनुसरतात। म्हणजे जे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहे त्यांनी म्हटलं, अथॉरिटीनी सांगितलं की असं केलं पाहिजे, हे बरोबर आहे, तर ते लोकांना पटत। आणि श्रेष्ठ पुरुष जे अथॉरिटीनी सांगतो, डिसाइड करतो, तो तसं वागतोही, म्हणूनच त्याला श्रेष्ठ म्हणायचं। आणि तो तसं वागतोय म्हणून लोकही तसंच वागायला लागतात की त्यांनी प्रमाण ठरवले, त्यांनी ठरवले की दिस इज राईट, दिस शुड बी डन, म्हणजे ते बरोबरच असणार। सामान्य माणसाचा अशा पुरुषांवर विश्वास असतो आणि ते जसे वागतात तसंच तो वागायला बघतो, त्याचं अनुकरण करतो, ती कॉपी करतो आणि म्हणून त्याचंही आचरण त्या श्रेष्ठ पुरुषाप्रमाणे उत्तमच व्हायला लागतं। जनरली आपले आयडल्स जे करतात ते आपल्याला आयडियलच वाटत। म्हणूनच कृष्ण इथे इन्सिस्ट करतोय की कुठल्याही फील्ड मधल्या आयडल्सनी हाय आयडियल्सच जपायला हवी। त्यांचं कॅरेक्टर, त्यांचं चारित्र्य स्टेनलेस हवंच, त्यांचं आचरण परफेक्टच हवं। परब्रह्म स्वामी समर्थाने हा जो उपदेश कृष्णावतारात पार्थाला केला तोच बोध त्याने स्वामी समर्थ अवतारात वेळोवेळी आपल्या कृतीतून आपल्या लीलेतून केला आणि मंगलाचरणाचे देवाच्या अधिष्ठानाचे महात्म्य आपल्या भक्तांना पटवून दिले. अक्कलकोटात जेव्हा स्वामी अवतरले तेव्हा त्या वेळेची धार्मिक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती डिप्रेसिंग होती, विषण्ण होती. त्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वामींना आपल्या प्रकट कार्याच्या माध्यमातून एकतर लोकांना भक्तिपंथावर आणायचं होतं, श्रद्धावान करायचं होतं आणि त्याचबरोबर समाजाला निशंक, निर्भय आणि सक्षम ही करायचं होत. निशंक आणि निर्भय हे दोन शब्द ऐकले की लगेच आपल्याला स्वामींचा तारक मंत्र आठवतो. आपण स्वामी भक्त हा तारक मंत्र रोज मला वाटतं किमान 3-4 वेळा तरी म्हणतोच म्हणतो आणि ते सुद्धा अगदी जोशात म्हणतो. आणि त्याने आपल्याला खूप पॉवर एनर्जी मिळाल्यासारखं वाटतच वाटत. तारक मंत्राची सुरुवातच अशी आहे, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी वळ पाठीशिरे. निशंकचे ऑपोजिट आहे साशंक. साशंक म्हणजे मनात कायम शंका, संशय असणे, बीइंग अप्रिहेन्सिव्ह अँड डाऊटफुल. स्वामी जर का खरोखरच आपल्या मनात अधिष्ठित असतील, आपल्या हृदयात ते आसनस्थ असतील, तर देअर कॅन नेव्हर बी एनी रूम फॉर सच निगेटिव्ह थिंग्स लाईक डाऊट्स, सस्पिशन अँड फ्युअर. खरं म्हटलं तर स्वामी राम आपला आत्माराम बनून आपल्या सर्वांच्या आत वास करतातच आहे आणि तसेच ते आपल्या पाठीशीही खंबीरपणे कायम उभे आहेत. पण आपली श्रद्धाच कुठेतरी कमी पडते आणि असं झालं की ही जाणीव कि स्वामी कायम आपल्या बरोबरच आहे ही धूसर व्हायला लागते. जेव्हा आपल्याच भक्तिहीनतेमुळे या शुद्ध अशा जाणीवेवर अज्ञानाची धूळ बसायला लागते तेव्हा शंका, संशय, चिंता, भीती अशा तत्सम मनात वळवळणाऱ्या किड्यांना आयतेच घर मिळते. पण जर का आपण निरंतर उपासना करून ही जाणीव 24 तास स्वच्छ, लखलखी आणि जागृत ठेवली की स्वामी कायमच माझ्या बरोबर आहेत की मग आपण निशंक होतो. आणि निशंक आणि निर्भय दे गो हँड इन हँड. निशंक झालो की आपण निर्भय फिअरलेस होतोच होतो आणि यामुळे मग आपण सक्षम ही होतो, कॉम्पिटंट होतो, कॉन्फिडेंट होतो, कुठल्याही अवघड परिस्थितीला शांतपणे तोंड द्यायचं सामर्थ्य आपल्यात जनरेट होत. प्रॉब्लेम्स चे सोल्युशन्स आपले आपल्यालाच मग मिळायला लागतात, मार्ग सापडायला लागतो आणि प्रपंच आणि परमार्थ जसा हवा तसा हळूहळू व्हायला लागतो. असो, तर आता आपण परत आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. आपण डिस्कस करत होतो